चीनीमंडी.com पॉडकास्ट।
वोडाफोन आयडियाचे नाव बदलून झाले VI। वोडाफोन आयडियाने सोमवारी रिब्रँडिंगची घोषणा केली, ज्यानंतर आता याचं नाव VI झाले आहे। डिजिटलवर मोठी मजल मारण्याचे त्यांचे लक्ष आहे, जेणेकरून प्रतिस्पर्धी जिओ आणि एअरटेलच्या नव्या ग्राहकांना आकर्षित केले जाऊ शकते। तर नेटवर्क ऑपरेशन विस्तृत करण्यासाठी 25,000 कोटी रुपये उभे करण्याची कंपनीची योजना आहे। आजच्या कंपनीच्या घोषणांकडे वापरकर्त्यांपासून शेअर धारकांपर्यंत सर्वांचे लक्ष लागून होते। रिलॉन्च नंतर कंपनी देशामध्ये आपल्या ग्राहकांसाठी नव्या पॅकेजचे अनावरण करण्याची शक्यता आहे।